मुकाबला गाना भी आपने एंजॉय किया सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर, महक लौट कर आ चुकी है।
रेड एफएम एमएच 93.5
जी हाँ, एमएच 93.5 में बातें चल रही है हमारी आज वेट के बारे में। मुकाबला जा गाने मध्ये ते म्हटले ना की मुकाबला मुकाबला सुभान अल्लाह करत ना। हा जो मुकाबला आहे किंवा कॉम्पिटिशन आहे ते आपलं आपल्याशीच आहे वजन कमी करण्याच्या बाबतीमध्ये। दुसऱ्याकडे पाहायचं आणि मग म्हणायचं की यार मी किती जाड दिसते किंवा मी किती बारीक झाली आहे, आणि मग आपलं स्वतःचं कम्पॅरिझन मुकाबला जो आहे तो आपण करत असतो। वजनाचा आणि सुंदर दिसण्याचा संबंध अगदी खूप जास्त आहे, म्हणजे आपल्यात नाही पण समाजाच्या बाबतीत तो खूप जास्त असतो। बारीक चिरीक असलं की वाटतं यार ही खूप सुंदर आहे, आणि जरा गुबगुबीत असलं की मग किती खाते जरा कमी कर असं बऱ्याच लोकांच्या नजरा सांगत असतात। नेमकं काय कॉन्फिडन्स लेवल जो आहे तो कमी होतो का बरं तुमचा असं असलं की?
येस, जेव्हा आपण फॅटी असतो तेव्हा कॉन्फिडन्स लेवल एकदम लो असतो। फोटो काढताना पण आपण समोर येत नाही, मागे कोणाचा तरी लपतो, फक्त चेहराच दिसला पाहिजे, होल बॉडी दिसली नाही पाहिजे। प्रत्येक गोष्टीत आपण कॉन्फिडेंट फील नाही होत, कपडे चूज नाही होत, जे पाहिजे ते वेअर करू शकत नाही।
एक्झॅक्टली,
कॉन्फिडेंसचा खूप मोठा इश्यू आहे फॅटी असल्यावर।
ओके बरं, इफ यू डोंट माइंड तू सांगू शकतेस का की तुझं वजन किती आता?
आता माझं 54 आहे। मी 3 महिन्याआधी 69 केजीची होते।
अरे बापरे, आणि मग इतकं कसं काय जमवून आणलं? 14-15 किलोचं वजन कमी केलंस, तू काय केलं?
येस, मी गुड न्यूट्रिशन घेतलं आणि डाएट फॉलो केली, एक्सरसाइज केली।
अरे
आणि माझं आयडियल वेट वर आले।
क्या लगता है आपको वजन का और कॉन्फिडेंस का जो एक रिलेशन है वो कितना एक दूसरे के साथ जाता है, आपका क्या ओपिनियन है बताना है आपको। 9607007935 नंबर है मेरा, जल्दी से डायल कर बताओ। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो।